सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहे ऍक्टर सिद्धार्थ जाधव, ज्याचं नवीन नाटक गेला उडत तो पुण्यात घेऊन येतोय आज आणि उद्या. मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा अमोल परचुरेचा तो वेब सिरीज ती चालू झाली तेव्हा मी म्हटलं होतं की सिद्धार्थचं नवीन नाटक येत आहे, त्याचा इंटरव्ह्यू झालाय, पण त्याचा प्रयोग फायनली पुण्यात होतोय.
येस, फायनली. म्हणजे मी खूप एक्सायटेड असतो मुळात पुण्यात प्रयोग करायला, कारण पुण्यात एक माझा एक वेगळा ऑडियन्स आहे जे बिचारे म्हणजे माझ्या दे धक्का पासून, शिवाजीराजे भोसले बोलते पासून, लालबाग परा पासून प्रत्येक सिनेमावर खूप प्रेम करतात, जागोमन तारेवर खूप प्रेम केलं. तसंच पुण्यात प्रयोग करणं म्हणजे एक वेगळी परवानी असते. जसं मी शिवाजी मंदिरला दादरमध्ये प्रयोग करतो, तसा मी बालगंधर्वला प्रयोग करतो किंवा कोथरूडला प्रयोग करतो. त्यामुळे 13 तारखेला नाटक ओपन झालंय. आता पहिला प्रयोग आज रात्री बालगंधर्वला आहे 9:30 वाजता आणि उद्या 12:30 कोथरूडला आहे. त्यामुळे 2 दिवसात 2 प्रयोग पुण्यात करणार आहे मी. आणि मला म्हणजे नेहमीच म्हणजे असं नाही की इंटरव्ह्यू देतो म्हणून बोलत नाही, पण ज्या पद्धतीने लोक प्रेम करतात ना, म्हणजे मी जास्त काळ हा पुण्यातच असं म्हणजे जागोमोहन तारे किंवा बाकीच्या नाटकांच्या पुण्यातच असायचो. आणि गेला उडत एक एंटरटेनमिंग फॅक्टर आहे, एक धमाक आहे, जी अपेक्षा सिद्धार्थ जाधव कडून लोकांना हवी असते की आमचं बाबा निखळ मनोरंजन त्याने करावं, तर ते सगळं भरलेलं आहे. आणि मुळात केदार शिंदे सरांचं नाटक म्हटल्यावर तुम्हाला दुसरं काय बघायचं?
मला हे थोडंसं खोलात जाऊन बोलायचं की नाटक नेमकं काय आहे, तुझं कॅरेक्टर काय आहे. माझ्या बरोबर आहे सिद्धार्थ जाधव, मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम. बाज जाते रहो.